क्षेत्राच्या आणि उत्पन्नाच्या दृष्टीनं आंब्याच्या खालोखाल केळीचा क्रमांक लागतो. केळीच्या उत्पन्नात भारताचा दुसरा क्रमांक लागतो. भारतात अंदाजे 2,20,000 हेक्टर क्षेत्र केळीच्या लागवडीखाली आहे. केळी उत्पादन करणाऱ्या प्रांतात क्षेत्राच्या दृष्टीनं महाराष्ट्राचा जरी तिसरा क्रमांक लागत असला, तरी व्यापारी दृष्टीनं किंवा परप्रांतात विक्रीच्या दृष्टीनं होणाऱ्या उत्पादनात महाराष्ट्राचा पहिला क्रमांक लागतो. एकूण उत्पादनापैकी सुमारे 50% उत्पादन महाराष्ट्रात होते.